चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रूसच्या रुसाग्रोची साखर उत्पादनात 17% वाढ। रुसी कृषी समूह रुसाग्रोनं 2019-20 या हंगामात आपल्या साखर उत्पादनात 17% वाढ करून साखर उत्पादन 882,600 टन साखरेचं उत्पादन केलं आहे। रुसाग्रोनं शुक्रवारी सांगितलं की रूसमध्ये ऑगस्टपासून डिसेंबर दरम्यान 46.6 दशलक्ष टन बीटवर प्रक्रिया करताना 7.1 दशलक्ष टन साखरेचं उत्पादन केलं, जे 2018 या कालावधीच्या तुलनेत 19% अधिक आहे। रुसला कृषी मंत्रालयानं ऑक्टोबरमध्ये सांगितलं होतं की त्यांना 2019 साखर उत्पादन 7 दशलक्ष टनाच्या रेकॉर्ड उच्च स्तरापर्यंत पोहोचण्याची आशा आहे। देशानं आयातीवरील अवलंबन कमी करण्यासाठी गेल्या 10 वर्षात आपल्या साखर उत्पादनाला दुप्पट करण्याबरोबरच काही वेळा निर्यात करणंही सुरू आहे। यामध्ये अधिकतर निर्यात पूर्व सोव्हिएत देशांमध्ये केली जाते।